Tämä on GOSPE L4YOU International. Tämä ohjelma sisältää 3 kieliosiota suomeksi, indonesiaksi ja nepaliksi. Tämä kieliosio on suomeksi. Sen on tuottanut Aberdeenissa toimiva GOSPE L4 GRAMPIAN Radio. Sydämemme on tuoda evankeliumi, hyvä uutinen pelastuksesta, joka on mahdollista Kristuksen Jeesuksen kautta, kaikille maailman kieliryhmille. Tämän hyvän uutisen ydin löytyy pyhästä Raamatusta. Johannes 3.16 uusi kansainvälinen versio 16 sillä niin on Jumala maailmaa rakastanut, että hän antoi ainokaisen poikansa, jottei yksikään, joka häneen uskoo, hukkuisi. Vaan hänellä olisi iankaikkinen elämä. Kristittyinä me uskomme siihen, mitä Jumalan sana sanoo Raamatussa, joka on Jumalan innoittama, Jumalan innoittama. Uskomme, että Jeesus Kristus, Jumalan poika, tuli maan päälle ja sen kautta, mitä hän teki Golgatan ristillä, kun otamme vastaan tämän pelastustarjouksen. Joka on pelastettu vahingolta tai tuholta hyväksymällä Jeesuksen Kristuksen Herraksemme ja vapahtajaksemme, voimme tulla oikeaksi Jumalan edessä. Johannes 14:6 Jeesus vastasi, minä olen tie, totuus ja elämä, ei kukaan tule isän tykkö muutoin kuin minun kauttani. Palaamme Raamattuun, kun toteutamme Jumalan sanaa. Matteus 28:18-28 Silloin Jeesus tuli heidän luokseen ja sanoi heille. Minulle on annettu kaikki valta taivaassa ja maan päällä. 19 Menkää siis ja tehkää kaikki kansat minun opetuslapsikseni, kastamalla heitä isän ja pojan ja Jumalan nimeen. Pyhä Henki 20 ja opettaen heitä pitämään kaikki, mitä minä olen käskenyt teidän noudattaa, ja totisesti minä olen teidän kanssanne aina aikojen loppuun asti. Siksi tuotamme tämän ohjelman. GOSPE L4YOU International. Tämä ohjelma kestää 30 minuuttia. Jokainen viikko-ohjelma sisältää samat sanat ja lauseet eri kielillä, jotta kaikki voivat kuulla hyvät uutiset ja opetuksen. Jokainen kielitunti kestää enintään 10 minuuttia. Jokaisessa ohjelmassa kuulet evankeliumin Angus Buchanilta, joka voi olla todistaja ja voit vastata hänen kuulemaansa rukouksessa. Jokainen ohjelma lähetetään podcastina. Uutta sisältöä luodaan, kun aikaa ja resursseja on käytettävissä. Tämä on GOSPE L4YOU International. Kuunnellaan Angus Bachanae, A Pope Attitude, tervehdin sinua Jeesuksen arvokkaassa nimessä. On sunnuntai aamu, 30. heinäkuuta 2023. Ja tässä on ystäväsi Angus Bahan, jolla on ajatus tälle päivälle. Aloitamme Malakista 3:10, tuo kaikki kymmenykset varastohuoneeseen, jotta talossani olisi ruokaa, ja koettele minua nyt tässä. Sanoo Herra Sebaot, jos minä en avaa sinulle taivaan ikkunoita ja vuodata sinulle sellaista siunaus, että ei ole tarpeeksi tilaa vastaanottaa sitä. Sitten siirrymme suoraan Matteuksen 7:7. Pyydä, niin sinulle annetaan, etsi, niin sinä löydät, kolkutta, niin sinulle avataan. Se on kaunis kirjoitus, Malakissa oleva on myös minulle hyvin erityinen. Herra sanoo, koetelkaa minua, hän ei sano, tempme, tee minua ja katso, enkö kunnioita sinua. Haluan kertoa teille tänään, että monilla meistä on köyhä asenne. Kun isämme omistaa kaikki karja 1000 kukkulalla, hän omistaa kaikki kukkulat, hän omistaa hopean ja kullan, ja silti me kävelemme kerjäläismaljan kanssa. pyytämällä jätteitä. Kuten eräs Jumalan mies sanoi, miksi pyytää vain kupillista, kun Jumala omistaa koko valtameren? Valosäde, miksi pyydämme valonsädettä, kun Jeesus pitää aurinkoa käsissään? Muistan kuin eilisen, kun Herra kehotti minua vuokraamaan teltan miesten konferenssia varten maatilalla. Vuokrasimme maailman suurimman teltan, aivan oikein. Sen sisälle mahtui 30,000 miestä. Ja ulkona meillä oli 30,000 miestä. Haluan kertoa sinulle salaisuuden, kun ajattelin tuon teltan vuokraamista, meillä oli ministeriötilillä tarkalleen 500 ruplaa. Se on noin $50, ei edes, ja teltta maksoi miljoonia. Sen tuomiseen tilalle tarvittiin 17,30 tonnin lautasta. Sen pystyttäminen kesti 3 viikkoa, mutta tiedätkö jotain? Kun seisoin lavalla sinä ensimmäisenä yönä, emme olleet velkaa kenellekään. Ruokimme ne 60,000 miestä, oikein, ruokimme niitä koko viikonlopun. Tapoimme 40 härkää yhtä ateriaa varten. Miten teimme sen? Teimme sen uskon kautta. Me koettelimme Herraa, kuulimme sanan Jumalalta ja teimme sen. Veimme kymmenyksemme varastohuoneeseen. Missä varasto sijaitsee? Varasto on paikka, josta saat henkistä ruokaa. Herra sanoo, koetelkaa minua ja katsokaa, enkö kunnioita sinua. Haluan rohkaista sinua tänään nostamaan silmäsi ja pyytämään Jumalalta, koska hän haluaa siunata sinua. Hänellä on enemmän kuin tarvitset ja enemmän kuin koskaan kulutat, mutta sinulla on oltava oikea sydän ja asenne. Se ei ole sinua varten, vaan häntä ja hänen kansansa ja Jumalan valtakuntaa varten. Ihanaa päivää, Jeesus siunatkoon sinua. Näkemiin. Angus Bahan kanssa, A Pope Attitude. Tämä on GOSPEL 4 YOU International. Aiomme rukoilla sinun kuuntelijan puolesta. Rakas Herra, tuomme jokaisen kuulijan luoksesi. Kiitos jokaisesta henkilöstä. Olkoon se, mitä he ovat kuulleet tässä ohjelmassa, järkeä, vaikuttavat ja inspiroivat heitä. Olkoon heillä parempi ymmärrys siitä, kuka olet ja keitä he voivat olla sinussa. Amen. Kun sanomme, aamen, se tarkoittaa, olkoon niin. Nyt on tilaisuus vastata rukouksessa kuulemaanne. Tämä rukous antaa kaikille niille, jotka haluavat pelastusta, ottamaan tämän askeleen. Se on rukous, joka luottaa täysin Jumalaan. Rukoillaan. Rakas Herra, olen pahoillani tavasta, jolla olen elänyt elämäni. Ajatukseni ja väärät asenteeni, minun käytökseni, sanani, sekä kirjoitettu että puhuttu. Rikotut lupaukseni ja tapa, jolla olen pettänyt ihmisiä. Anna anteeksi, auta minua tekemään parannus, kääntymään pois kaikesta, mikä on väärin. Ole hyvä ja tule elämääni henkesi kautta ollaksesi Herrani ja vapahtajani ikuisesti. Ole hyvä ja auta minua olemaan se henkilö, jonka haluat minun olevan. Aamen. Saatat olla varma, että jos uskot sen sydämessäsi ja olet puhunut suullasi, olet tullut oikeaksi Jumalan silmissä hänen poikansa Jeesuksen Kristuksen kautta. Tulen nyt rohkeasti lukemaan ja tekemään Jumalan sanaleikkiä. Koska rukous vie Jumalaa, muista rakasta Herraa, Jumalaasi, koko sydämestäsi, koko sielustasi ja mielestäsi. Matteus 22:36-38 uusi kansainvälinen versio 36, opettaja. Mikä on lain suurin käsky? 37 Jeesus vastasi, rakasta Herraa, Jumalaasi, kaikesta sydämestäsi ja kaikesta sielustasi ja kaikesta mielestäsi, 38. Tämä on ensimmäinen ja suurin käsky. Kerro meille, jos olet saanut tämän ohjelman siunauksen ja oletko sanonut pelastusrukouksen. Lähetä meille sähköpostia rob@g4g.org.uk tai kirjoita gospel4gramplian Facebook-sivulle. Vieraile verkkosivustollamme visit.g4g.org.uk saadaksesi transcription tästä ohjelmasta omalla kielelläsi. Palaamme tuoreella painoksella viikon kuluttua. Seuraava kieliosasto on indonesiaksi.
Ini adalah Gospel 4U Internasional. Program ini berisi 3 bagian bahasa dalam bahasa Finlandia, Indonesia dan Nepal. Segmen bahasa ini dalam bahasa Indonesia ini diproduksi oleh Gospel 4 Grampian Radio yang berbasis di Aberdeen. Hati kami adalah untuk menyampaikan Injil. Kabar baik tentang keselamatan yang dimungkinkan melalui Kristus Yesus kepada orang-orang dari setiap kelompok bahasa di seluruh dunia. Intisari kabar baik ini terkandung dalam kitab suci. Yohanes pukul 3:16 versi internasional baru 16, sebab begitu besar kasih Allah terhadap dunia ini sehingga ia mengaruniakan putranya yang tunggal. Sehingga siapapun yang percaya kepadanya tidak akan binasa, melainkan beroleh hidup yang kekal. Sebagai orang Kristen, kami percaya pada apa yang dikatakan firman Tuhan di dalam Alkitab, yaitu Tuhan yang dihembuskan, Tuhan yang diilhami. Kami percaya bahwa Kristus Yesus, Anak Allah, datang ke bumi dan bahwa melalui apa yang Dia lakukan di kayu salib di Golgota, ketika kita menerima tawaran keselamatan ini, diselamatkan dari bahaya atau kehancuran. Menerima Kristus Yesus sebagai Tuhan dan Juru Selamat kita, kita dapat dibenarkan di hadapan Tuhan. Yohanes 14:6-6 Yesus menjawab, "Akulah jalan dan kebenaran dan hidup. Tidak ada seorang pun yang datang kepada Bapa kecuali melalui Aku." Kita kembali ke Alkitab lagi saat kita menerapkan firman Tuhan dalam tindakan. Matius 28:18-28, lalu Yesus mendatangi mereka dan berkata, "Semua wewenang di surga dan di bumi telah diberikan kepadaku." 19 Karena itu pergilah dan jadikanlah semua bangsa muridku. Baptislah mereka dalam nama Bapa dan Anak dan Roh Kudus. 20 Dan ajarlah mereka untuk menaati segala sesuatu yang telah Aku perintahkan kepadamu. Dan sesungguhnya Aku menyertai kamu senantiasa, sampai akhir zaman. Itulah sebabnya kami memproduksi program ini, Gospel 4U International. Program ini akan berdurasi 30 menit. Setiap program mingguan akan berisi kata-kata dan frasa yang sama dalam berbagai bahasa sehingga semua orang dapat mendengar kabar baik dan pengajarannya. Setiap segmen bahasa akan berdurasi hingga 10 menit. Dalam setiap program, Anda akan mendengarkan Injil dari Angus Buchan, yang dapat menjadi kesaksian dan menanggapi dalam doa atas apa yang telah Anda dengar. Setiap program akan dipodcast. Konten baru akan dihasilkan ketika waktu dan sumber daya tersedia. Mari kita dengar pendapat Angus Buchan dengan A Pauper Attitude. Saya menyambut Anda dalam nama Yesus yang berharga. Saat ini Minggu pagi, tanggal 30 Juli tahun 2023, dan inilah teman Anda, Angus Buchan, yang sedang memikirkan hari ini. Kita mulai dengan Maleakhi pukul 3:10, bawalah semua persepuluhanmu ke dalam gudang, supaya ada makanan di rumahku. Dan ujilah aku sekarang dalam hal ini, demikianlah firman Tuhan semesta alam, jika aku tidak membukakan bagimu jendela-jendela surga, dan mencurahkannya bagimu. Berkat bahwa tidak akan ada cukup ruang untuk menerimanya. Lalu kita langsung ke Matius 7:7, mintalah, maka akan diberikan kepadamu, carilah, maka kamu akan mendapat, ketoklah. maka pintu akan dibukakan bagimu. Itu adalah kitab suci yang indah, yang di Maleakhi juga sangat istimewa bagiku. Tuhan berkata, ujilah aku. Dia tidak mengatakan, goda aku, ujilah aku dan lihatlah apakah aku tidak akan menghormatimu. Saya ingin memberitahu Anda hari ini bahwa banyak dari kita memiliki sikap miskin ketika Bapa kita memiliki semua ternak di 1000 bukit. Dia memiliki semua bukit, dia memiliki perak dan emas, namun kita berjalan berkeliling dengan membawa mangkuk pengemis. Meminta sisa, seperti yang pernah dikatakan oleh seorang abdi Tuhan. Mengapa hanya meminta secangkir padahal Tuhanlah yang memiliki seluruh lautan? Secercah cahaya, mengapa kita meminta seberkas cahaya ketika Yesus memegang matahari di tangannya? Saya ingat seperti baru kemarin ketika Tuhan memberi isyarat kepada saya untuk menyewa tenda untuk konferensi pria di pertanian. Kami menyewa tenda terbesar di dunia, benar. Itu bisa menampung 30 ribu orang di dalam, dan kami memiliki 30 ribu orang di luar. Saya ingin memberitahu Anda sebuah rahasia, ketika saya berpikir untuk menyewa tenda itu. Kami mempunyai R500 di rekening kementerian, R500. Itu sekitar $50, bahkan tidak, dan tenda itu berharga jutaan. Dibutuhkan 17 rig seberat 30 ton untuk membawanya ke peternakan. Butuh waktu 3 minggu untuk ereksi, tapi tahukah Anda sesuatu? Ketika saya berdiri di peron itu pada malam pertama itu, kami tidak berhutang kepada siapapun. Kami memberi makan 60 ribu orang tersebut, benar, kami memberi mereka makan sepanjang akhir pekan. Kami menyembelih 40 ekor lembu untuk sekali makan. Bagaimana kami melakukannya? Kami melakukannya dengan iman. Kami menguji Tuhan, mendengar firman Tuhan, dan melakukannya. Kami membawa perpuluhan kami ke gudang. Di mana gudangnya? Gudang adalah tempat Anda mendapatkan makanan rohani. Tuhan berkata, ujilah aku dan lihatlah apakah aku tidak mau menghormatimu. Saya ingin mendorong Anda hari ini untuk mengangkat pandangan Anda dan memohon kepada Tuhan karena Dia ingin memberkati Anda. Dia mempunyai lebih dari yang Anda perlukan dan lebih dari yang pernah Anda belanjakan, namun Anda harus memiliki hati dan sikap yang benar. Ini bukan untuk Anda tetapi untuk Dia dan umat-Nya dan kerajaan Allah. Semoga harimu menyenangkan, Yesus memberkatimu. Selamat tinggal, Angus Buchan, dengan Sikap Orang Miskin. Ini adalah Gospel 4U Internasional. Kami akan mendoakan Anda sebagai pendengar. Ya Tuhan, kami membawa setiap pendengar kepada-Mu. Terima kasih untuk setiap orang. Semoga apa yang mereka dengar dalam program ini masuk akal, berdampak dan menginspirasi mereka. Semoga mereka memiliki pemahaman yang lebih besar tentang siapa Anda dan siapa mereka di dalam diri Anda. Amin. Saat kita mengatakan, amin, artinya, jadilah demikian. Sekarang adalah kesempatan untuk menanggapi dalam doa terhadap apa yang telah Anda dengar. Doa ini memampukan semua orang yang menginginkan keselamatan untuk mengambil langkah itu. Ini adalah doa yang menempatkan ketergantungan sepenuhnya pada Tuhan. Mari kita berdoa. Ya Tuhan, saya minta maaf atas cara saya menjalani hidup saya. Pikiran dan sikapku yang salah. Perilakuku, kata-kataku, baik tertulis maupun lisan. Janji-janjiku yang diingkari dan caraku mengecewakan orang lain. Mohon maafkan saya. Tolong bantu saya untuk bertobat, untuk berpaling dari segala sesuatu yang salah. Datanglah ke dalam hidupku melalui Roh-Mu untuk menjadi Tuhan dan Juru Selamatku selamanya. Tolong bantu saya menjadi orang yang Anda inginkan. Amin. Anda boleh yakin bahwa jika Anda mempercayai hal itu di dalam hati Anda dan telah berbicara dengan mulut Anda, Anda telah dibenarkan di mata Allah melalui Putra-Nya Yesus Kristus. Sekarang, datanglah dengan berani membaca dan mengerjakan firman Tuhan karena doa adalah membawa kepada Tuhan. Ingatlah untuk kasihilah Tuhan, Allahmu, dengan segenap hatimu, segenap jiwamu dan pikiranmu. Matius pukul 22:36-38 versi internasional baru 36, Guru. Manakah perintah terbesar dalam hukum Taurat? 37 Yesus menjawab, kasihilah Tuhan, Allahmu, dengan segenap hatimu dan dengan segenap jiwamu dan dengan segenap akal budimu. Ayat 38 ini adalah perintah yang pertama dan terutama. Beritahu kami jika Anda telah diberkati oleh program ini dan telah memanjatkan doa keselamatan. Silakan kirim email kepada kami rob@g4g.org.uk atau tulis di halaman Facebook Gospel 4 Grampian. Kunjungi situs web kami visit.g4g.org.uk untuk transkripsi program ini dalam bahasa Anda sendiri. Kami akan kembali dengan edisi baru pada minggu berikutnya. Segmen bahasa berikutnya adalah dalam bahasa Nepal.
यो गोस्पल चार यो इन्टरनेसनल हो यस कार्यक्रममा फिनिस इन्डोनेसियाली र नेपालीमा तीन भाषा खण्डहरू छन् यो भाषा खण्ड नेपालीमा छ यो एबरदिनमा आधारित गोस्पल चार ग्राम बिहान रेडियोद्वारा निर्मित हाम्रो हृदय सुसमाचार प्राप्त गर्न हो मुक्तिको सुसमाचार ख्रीष्ट येशू मार्फत संसारभरिका हरेक भाषा समूहका मानिसहरूलाई सम्भव भएको हो यो सुसमाचारको सार पवित्र बाइबलमा समावेश छ युहन्ना 3:16 नयाँ अन्तर्राष्ट्रिय संस्करण 16 किनकि परमेश्वरले संसारलाई यस्तो प्रेम गर्नुभयो कि उहाँले आफ्नो एकमात्र पुत्र दिनुभयो कि उहाँमाथि विश्वास गर्ने कोही पनि नाश नहोस् तर अनन्त जीवन पाओस् क्रिस्चियनहरूको रूपमा हामी परमेश्वरको वचन बाइबलमा भनिएको कुरामा विश्वास गर्छौँ जुन परमेश्वरले सास फेर्नुभयो परमेश्वरले प्रेरित गर्नुभयो हामी विश्वास गर्छौँ कि ख्रीष्ट येशू परमेश्वरको पुत्र पृथ्वीमा आउनुभयो र उहाँले कलभरीमा क्रुसमा के गर्नुभयो जब हामीले मुक्तिको यो प्रस्तावलाई स्वीकार गर्छौँ हानि वा विनाशबाट मुक्ति पाएर ख्रीष्ट येशूलाई हाम्रो प्रभु र मुक्तिदाताको रूपमा स्वीकार गर्दै हामी गर्न सक्छौँ भगवान् सन् सही बनायो युहन्ना 14:6 येशूले जवाफ दिनुभयो म बाटो र सत्य र जीवन हो म मार्फत बाहेक कोही पनि बाबा कहाँ आउँदैन हामीले परमेश्वरको वचनलाई व्यवहारमा उतार्दा हामी फेरि बाइबलमा फर्कन्छौँ मत्ती 28:1-2:1 त्यसपछि येशू तिनीहरू कहाँ आउनुभयो र भन्नुभयो स्वर्ग र पृथ्वीमा सबै अधिकार मलाई दिएको छ 19 यसकारण गएर सबै राष्ट्रहरूलाई चेला बनाउनुहोस् तिनीहरूलाई पिता र पुत्र र पवित्र आत्माको नाउँमा बप्तिस्मा दिनुहोस् 20 र मैले तिमीहरूलाई आज्ञा गरेको सबै कुरा पालन गर्न तिनीहरूलाई सिकाउनुहोस् र पक्कै पनि म युगको अन्त्यसम्म सधैँ तिम्रो साथमा छु त्यसैले हामीले यो कार्यक्रम गोस्पल चार यु इन्टरनेसनल निर्माण गर्दैछौ यो कार्यक्रम 30 मिनट लामो हुनेछ प्रत्येक साप्ताहिक कार्यक्रममा विभिन्न भाषाहरूमा एउटै शब्द र वाक्यांशहरू समावेश हुनेछन् ताकि सबैले सुसमाचार र शिक्षा सुन्न सकुन् प्रत्येक भाषा खण्डको लम्बाइ 10 मिनटसम्म हुनेछ प्रत्येक कार्यक्रममा तपाईँले एङ्गस बुकानबाट सुसमाचार सुन्नुहुनेछ एक गवाही हुन सक्छ र तपाईँले सुनेका कुराहरूमा प्रार्थनामा प्रतिक्रिया दिनुहुनेछ प्रत्येक कार्यक्रम पोडकास्ट हुनेछ समय र स्रोतहरू उपलब्ध हुँदा नयाँ सामग्री उत्पन्न हुनेछ एङ्गस बुकानबाट ए पपर एटिट्युड सुन्नु म तपाईलाई येशूको बहुमूल्य नाममा अभिवादन गर्दछु। यो आइतबार बिहान हो, जुलाई 30, 2023, र यो तपाईँको साथी एङ्गस भुकान। आजको लागि एक विचार सङ्घ हो। हामी मलाकी 3:10 सुरु गर्छौ। सबै दशांश भण्डारमा ल्याओ कि मेरो घरमा खाना होस्, र अब यसमा मलाई जाँच्नुहोस्, सेनाहरूका प्रभु भन्नुहुन्छ। यदि म तिम्रो लागि स्वर्गको ज्यालहरू खोल्न र तिम्रो लागि खन्याइदिनेछु, आशीर्वाद कि यसलाई प्राप्त गर्न पर्याप्त ठाउँ हुने छैन। त्यसपछि हामी सिधा मत्ती 7:7 जान्छौ, माग र यो तिमीलाई दिइनेछ, खोज र तिमीले पाउनुहुनेछ, रपरप र यो तिम्रो लागि खोलिनेछ। त्यो सुन्दर शास्त्र हो, मलाकीको एउटा मेरो लागि पनि धेरै विशेष छ। परम प्रभु भन्नुहुन्छ, मलाई जाँच्नुहोस्। उसले मलाई प्रलोभन भनेको छैन, मलाई जाँच्नुहोस् र हेर्नुहोस् कि म तपाईँलाई सम्मान गर्दिन। म आज तपाईँलाई भन्न चाहन्छु कि हाम्रा बुबा 1000 पहाडमा सबै गाई वस्तुको मालिक हुनुहुन्थ्यो। उहाँ सबै पहाडको मालिक हुनुहुन्थ्यो। उहाँ चाँदी र सुनको मालिक हुनुहुन्छ, तर पनि हामी भिख माग्ने कचौरा लिएर हिँडिरहेका छौको लागि बोक्दै परमेश्वरका एकजना मानिसले भनेछ, परमेश्वरले सम्पूर्ण समुद्रको मालिक हुँदा एक कचौरा मात्र किन माग्नुहुन्छ? प्रकाशको किरण येशूले सूर्यलाई आफ्नो हातमा समात्नु हुँदा हामी किन प्रकाशको किरण माग्छौ? मलाई याद छ कि यो हिजो जस्तै थियो जब प्रभुले मलाई खेतमा पुरुष सम्मेलनको लागि पालबाडामा लिन प्रभाव पारेको थियो। हामीले संसारको सबैभन्दा ठूलो पालबाडामा लिए, त्यो सही छ। त्यो भित्र 30,000 मानिस बस्न सकिन्थ्यो र हामी बाहिर 30,000 मानिस थिए। म तिमीलाई एउटा गोप्य कुरा भन्न चाहन्छु। जब मैले त्यो पाल भाडामा लिने बारे सोचे, हामीसँग मन्त्रालय खातामा ठ्याक्कै ₹500 थियो। ₹500 त्यो लगभग $50 होइन, र त्यो पाल लाखौ खर्च हुन्छ। यसलाई फार्ममा ल्याउन 17-20 टन रिगहरू लाग्यो। यसलाई खडा गर्न 3 हप्ता लाग्यो। तर के तपाईँलाई केही थाहा छ? त्यो पहिलो रात म त्यो मञ्चमा उभिएपछि हामीले कसैलाई ऋण दिएनौ। हामीले 30-60 हजार मानिसहरूलाई खुवाए, त्यो सही हो। हामीले उनीहरूलाई पुरा सप्ताहन्तको लागि खुवायो। हामीले एक खानाको लागि 40 गोरु माऱ्यो। हामीले यो कसरी गर्यो? हामीले विश्वास गरेर गरेका हो। हामीले प्रभुको जाँच गर्यो, परमेश्वरबाट एउटा वचन सुन्यौ र त्यसो गर्यौ। हामीले दशांश लिएर भण्डारमा गयो। गोदाम कहाँ छ? गोदाम त्यो हो जहाँबाट तपाईँ आफ्नो आध्यात्मिक भोजन प्राप्त गर्नुहुन्छ। परम प्रभु भन्नुहुन्छ, मलाई जाँच्नुहोस् र हेर्नुहोस् कि म तिम्रो आदर गर्दिन। म आज तपाईँलाई आफ्नो आँखा उडाउन र भगवानलाई सोध्न प्रोत्साहित गर्न चाहन्छु, किनकि उहाँले तपाईँलाई आशिष दिन चाहनुहुन्छ। उहाँसँग तपाईँको आवश्यकता भन्दा बढी छ र तपाईँले कहिले खर्च गर्नुहुने भन्दा बढी छ। तर तपाईँसँग सही हृदय र मनोवृत्ति हुनुपर्छ। यो तपाईँको लागि होइन, तर उहाँ र उहाँका मानिसहरू र परमेश्वरको राज्यको लागि हो। शुभ दिन। येशूले तपाईँलाई आशिष दिनुहुन्छ। अलविदा। एङ्गस भुकान, ए पपर एटिट्युड सन। यो गोस्पल 4 यु इन्टरनेसनल हो। हामी श्रोता तपाईँलाई प्रार्थना गर्न जाँदैछौ। प्रिय प्रभु, हामी प्रत्येक श्रोतालाई तपाईँ कहाँ ल्याउँछौ? प्रत्येक व्यक्तिको लागि धन्यवाद। उनीहरूले यस कार्यक्रममा सुनेका कुराहरूलाई अर्थपूर्ण प्रभाव पार्ने र प्रेरणा मिलोस्। तिनीहरूले तपाईँको हुनुहुन्छ र तिनीहरू तपाईँमा को हुन सक्छन् भन्ने बारे अझ ठूलो समझ प्राप्त गरोस्। आमिन। जब हामी आमिन भन्छौ, यसको अर्थ हो यसो होस्। अब तपाईँले सुनेको कुरालाई प्रार्थनामा जवाफ दिने मौका छ। यो प्रार्थनाले मुक्ति चाहनेहरूलाई त्यो कदम चाल्न सक्षम बनाउँछ। यो एक प्रार्थना हो जसले परमेश्वरमा सम्पूर्ण भरोसा राख्छ। प्रार्थना गरौ। प्रिय प्रभु, म मेरो जीवन बिताएको तरिकामा माफी चाहन्छु। मेरो विचार र गलत आचरण, मेरो व्यवहार, मेरा शब्दहरू, लेखिएका र बोलिएका दुवै, मेरा टुटेका बाचाहरू र मैले मानिसहरूलाई निराश पार्ने तरिका, कृपया मलाई माफ गर्नुहोस्। कृपया मलाई पश्चाताप गर्न मद्दत गर्नुहोस्। सबै गलतबाट टाढा जान। मेरो प्रभु र मुक्तिदाता हुनुको लागि तपाईँको आत्माद्वारा मेरो जीवनमा आउनुहोस्। कृपया मलाई तपाईँले मलाई बनाउन चाहनु भएको व्यक्ति बन्न मद्दत गर्नुहोस्। आमेन। तपाईँ पक्का हुन सक्नुहुन्छ कि यदि तपाईँले आफ्नो हृदयमा विश्वास गर्नुभयो र आफ्नो मुखले बोल्नुभएको छ भने उहाँको पुत्र येशु ख्रीष्टद्वारा तपाईँ परमेश्वरको नजरमा सही ठहरिनु भएको छ। अब हिम्मतका साथ पढ्न र परमेश्वरको वर्गले गर्न आउनुहोस्, किनभने प्रार्थना परमेश्वरमा लैजाँदैछ। सम्झनुहोस्, आफ्नो सारा हृदय, आफ्नो सारा आत्मा र आफ्नो दिमागले परमप्रभु आफ्ना परमेश्वरलाई प्रेम गर्नुहोस्। मत्ती 22:36-38 नयाँ अन्तर्राष्ट्रिय संस्करण 36 गुरुज्यू व्यवस्थामा सबैभन्दा ठूलो आज्ञा कुन हो? 37 येशूले जवाफ दिनुभयो, परमप्रभु आफ्ना परमेश्वरलाई आफ्नो सारा हृदयले, आफ्नो सारा प्राणले र आफ्नो सारा दिमागले प्रेम गर। 38 यो पहिलो र सबैभन्दा ठूलो आज्ञा हो। यदि तपाईँले यस कार्यक्रमबाट आशीर्वाद दिनुभएको छ र मुक्तिको प्रार्थना भन्नुभएको छ भने हामीलाई थाहा दिनुहोस्। कृपया हामीलाई rovg4g.org.uk इमेल पठाउनुहोस् वा gospelchurchcampaign फेसबुक पेजमा लेख्नुहोस्। तपाईँको आफ्नै भाषामा यस कार्यक्रमको ट्रान्सक्रिप्सनको लागि हाम्रो वेबसाइट bisit.gcharg.org.ukमा जानुहोस्। हामी अर्को हप्ता नयाँ संस्करण लिएर आउनेछौँ।